नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी आयज नवी दिल्लींतल्या वेपार आनी सेवांच्या प्रतिनिधी वांगडा सातव्या अर्थसंकल्पा पयली सल्लो घेवपा खातीर अर्थसंकल्पा खातीर सुचोवण्यो मागल्यो. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, मुखेल अर्थीक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन, अर्थ सचीव टी व्ही सोमनाथम, सचीव बजट म्हळ्यारूच खर्च खातें, सचीव अर्थीक वेव्हार खातें आनी वाणिज्य आनी उद्देग मंत्रालय हाजीर आशिल्ले. राज्यसभेचे अध्यक्ष आनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी आयज संसदेच्या सभाघरांत नव्यात वेचून आयिल्ल्या राज्यसभेची खासदार सुनेत्रा अजीत पवार हांकां सोपूत दिलो. ह्या वेळार म्हायती आनी प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश हाजीर आशिल्ले. 18वे लोकसभेच्या अध्यक्षता खाला भाजपाचे ज्येष्ठ खासदार ओम बिर्ला हांणी एनडीएचे उमेदवार म्हणून नामांकन अर्ज भरला. फाटले लोकसभेचे ओम बिर्ला अध्यक्ष आशिल्ले, जाल्यार विरोधात इंडिया आघाडे वतीन काँग्रेसीचे खासदार के सुरेश हांणी नामांकन दाखल केला. दोनी उमेदवारांनी अध्यक्षपदा खाला आयज नामांकन दाखल केल्या. फाल्यां ह्या पदांखातीर वेचणूक जातली. मजगती ह्या पदाखातीर सरकार आनी विरोधकांचे एकमत जावपाक पावले ना. संसदेभायर प्रसार माध्यमांकडे उलयताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल हांणी सांगले, ज्येष्ठ केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, अमित शाह आनी जेपी नड्डा हांणी काँग्रेसीचे फुडारी के सी वेणुगोपाल आनी डीएमकेचे खासदार टी आर बालू हांचे कडेन ह्या विशयाचेर बसका घेतली. त्यावेळार तांच्यानी ओम बिर्ला हांच्या उमेदवारीक मान्यताय दिवचे पयली उपाध्यक्ष पदाच्या नावाची घोषणा करची अशी मागणी लावन धरली. तांका वेचणुके वेळार उपाध्यक्षाचो मुद्दो हाताळटले अशें सांगिल्ले अशें गोयल हांणी सांगले. विरोधक अटी घालता आनी सरकारान तांका भायर मारल्यात अशी माहिती गोयल हांणी दिली. विरोधक एनडीए पक्षाच्या उमेदवाराक अध्यक्षपदा खातीर तेको दिवपाक तयार असतात, मात उपाध्यक्ष पद विरोधी उमेदवाराक दिवपाक जाय अशें काँग्रेसीचे खासदार आनी ज्येष्ठ फुडारी राहुल गांधी हांणी सांगले. उपा हिमालयाच्या अस्तंत बंगाल आनी सिक्कीमात आयज व्हड पावस पडपाची शक्यताय आसा. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 4-5 दिसात अस्तंत दर्यादेग आनी ईशान्य भारताचेर व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास काढला. फुडल्या 3-4 दिसात उत्तर अस्तंत मध्य उदेत आनी वायव्य भारताच्या काय वाठारांनी नेतृत्व पावसाळी फुडें वचपाक परिस्थिती अनुकूल आसा अशें भारतीय हवामान खात्यान फुडें सांगले. मजगती राष्ट्रीय राजधानीत फुडले 5-6 दीस ल्हो पावस आनी गडगडपाची शक्यताय आसा. पंजाब, हरियाणा, अस्तंत उत्तर प्रदेश, बिहार आनी अस्तंत राजस्थान ह्या वाठारांनी आयज लेगीत उष्णतायेचे ल्हार चालू उरतले असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. लोकसभेच्या अध्यक्षाची वेचणूक एकमतान आणि बिनविरोधात जावपाक जाय असे संसदीय व्यवहार मंत्री किरण रिजिजून हाजीर आशिल्ल्यांत सांगले. संसद संकुलात प्रसार माध्यमांकडेन उलयताना स्वातंत्र्या उपरांत सभापती पदा खातीर आयज मेरेन वेचणूक जावंक ना असे रिजिजून सांगले. लोकसभा अध्यक्षाच्या नावांचेर एकमत जावपा खातीर विरोधी पक्षांच्या फुडाऱ्यांकडेन सरकारान चर्चा केली असे तांणी सांगले. काँग्रेसीच्या फुडारपणाखाला विरोधकांनी मात अटी घालून उपसभापती पदाची मागणी केल्या असे तांणी सांगले. ही कबलात सशर्त आसूंक फावना आणि उपाध्यक्षाची निवड करपा खातीर स्वतंत्र निर्णय घेवपाक आपूण तयार असा असे रिजिजू हांणी सांगले. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा हांणी आयज काँग्रेसीक लक्ष दवरून काँग्रेसीचे विचारसरणीत वा काम करपाच्या पद्धतीत लोकशायेची वाव ना असे म्हळे. 1975 वर्सा लादिल्ल्या आणीबाणीचो निषेध करपा खातीर नवी दिल्लीतल्या भाजपाच्या मुखेल कार्यालयात आयोजित केल्ल्या लोकशायेचे काळे दीस म्हळ्यारूच डार्क डेज ऑफ डेमोक्रसी कार्यावळीत भाजपाचे अध्यक्ष उलयताले. आणीबाणीच्या काळात मोरारजी देसाय, अटल बिहारी वाजपेयी, एल के अडवाणी लोकशायेची राखण करपा खातीर आवाज उठयल्ल्यान तांकां बणखणीत घाल्ले अशें तांणी सांगले. भारताक लोकशायेची आवय म्हूण वळखतात अशें सांगून नड्डा हांणी काँग्रेसीन आनी बाणींक लादून देशांतल्या लोकशायेचो गळो कापपाचो यत्न केला असोय आरोप केलो आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.